हॅलो, गुड मॉर्निंग सर. परांजपे स्कीम मधून वैभव बोलतोय. मी श्याम सरांशी बोलतोय ना. हॅलो, हा सर, तुम्हाला तुम्ही भुगाव मध्ये सर फ्लॅट हवा होता, त्यावेळी मी तुम्हाला नंबर दिला होता साईट मॅनेजरचा, आणि तुम्ही साईट व्हिजिट करणार होते, तर व्हिजिट केलं होतं का तुम्ही? ओके ओके ओके, हा चालेल. हो हो हो, काही प्रॉब्लेम नाही सर, तुम्हाला काही अडचण आली तर आम्हाला. ओके सर, थँक्यू.